आई मीनार गौळ्याच्या घरची धडकी एकही उडाचा नित्य सासरची तरी माया कमी होईना तुझ्यावरची जादू कायही म्हणावी त्या मनोहरची मंदिरी बसला जाची दिगंत तीर्थी त्याच्या छायन उत्तम ही नटली धरती